आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब। अग्नी 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी। राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान। आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक। आणि आता बातम्या विस्तृतपणे। राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं। लोकसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी येत्या 9 तारखेला भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनाचा उल्लेख केला। देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना सभागृहातल्या उपस्थितांनी 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं या मागणीवरून घोषणाबाजी सुरू केली। त्यावर सभागृहाचं कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं, मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब केलं। याच मुद्द्यावरून राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही सोमवारपर्यंत तहकूब झालं। सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्य लढ्यातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली। सभागृहातल्या उपस्थितांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्मे यांना 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर संरक्षण, गृहमंत्रालय, वाणिज्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सभागृहात सादर करण्यात आले। त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्षांनी 0 प्रहाराची घोषणा केली, मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब झालं। गेल्या काही वर्षात राबवण्यात आलेल्या विविध सुरक्षा उपाययोजनांमुळे रेल्वे अपघातांची संख्या लक्षणीयरित्या घटल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली। गेल्या 5 आर्थिक वर्षात रेल्वे सुरक्षिततेशी संबंधित कामांवर 5,41,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली। परिणामी रेल्वे अपघातांची संख्या 2014-2015 135 कमी होऊन 2026-2027 फक्त 2 इतकी नोंदवली गेल्याचं ते म्हणाले। बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रातही बदल घडणं आवश्यक असून त्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्याचं आवाहन केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं आहे। ब्रिक्स देशांच्या शिक्षणमंत्र्यांची परिषद आज भुवनेश्वर इथं भरली आहे, त्यात ते बोलत होते। भारत ब्रिक्स परिषदेचं अध्यक्षपद भूषवत असताना मजबूती, नवोन्मेष आणि शाश्वतता या त्रिसूत्रींवर मार्गक्रमण करत असल्याचं त्यांनी सांगितलं। झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षा गैरप्रकाराचे आरोप करत विद्यार्थ्यांना पुकारलेल्या आंदोलनाचा आज 14वा दिवस आहे। रांची इथं 6 आंदोलकांचं उपोषण सुरू आहे, मात्र राज्य सरकारकडून चर्चेसाठी अजून निमंत्रण मिळालं नसल्याचा दावा विद्यार्थी आंदोलकांनी केला आहे। या आंदोलनाचे पडसाद काल झारखंड विधानसभेतही उमटले। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या आवारात घोषणाबाजी केली, तर आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सरकारचे दरवाजे खुले असल्याचं मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितलं। दरम्यान झारखंड सरकारनं 13 ऑगस्टपर्यंत पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही, तर विद्यार्थ्यांच्या उपोषणात सहभागी होण्याचा इशारा भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी दिला आहे। अग्निचार या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल घेण्यात आली। ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रातून या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण झालं। ही यशस्वी प्रक्षेपण चाचणी देशाच्या सामरिक क्षमता मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचा टप्पा आहे, असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं। या यशस्वी मोहिमेबद्दल स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि DRDOचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अभिनंदन केलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा होत आहे. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. यानिमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओडिशाच्या राम मेहर, आसामच्या रुणिमा चौधरी, उत्तर प्रदेशचे शहा मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवतं असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
हजारो वर्षे हदकोरता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हदकोरता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हदकोरता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ.
देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटंही याप्रसंगी जारी करण्यात आली. नवी दिल्ली इथं काल झालेल्या भारत चीन सीमाविषयक बाबींवरील सल्लामसलत आणि समन्वयासाठीच्या 36व्या बैठकीत भारत आणि चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा आढावा घेतला आणि स्पष्ट चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात ही माहिती दिली. दोन्ही बाजूंनी सीमा निश्चिती, सीमा व्यवस्थापन, यंत्रणा उभारणी आणि सीमापार सहकार्य यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. द्विपक्षीय संबंधांच्या सर्वांगीण विकासासाठी सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्था राखणं आवश्यक असल्याचं या बैठकीत अधोरेखित करण्यात आलं. भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव सुजित घोष यांनी केलं, तर चिनी शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी व्यवहार विभागाच्या महासंचालक हौ यानके यांनी केलं. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली करावी, तसंच या प्रकरणी FIR दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसे नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरुण घालता येणार नाही असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग आला होता. कोरिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीत रक्षितानं आपली सहकारी तन्वी शर्माचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत तिचा सामना आणखी एक भारतीय खेळाडू अश्मिता चालिया हिच्याशी होईल. अश्मिताने अव्वल मानांकित हिना आकेचीचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आजच्याच सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्णप्रसाद गर्ग यांची जोडी उपांत्य फेरीतील स्थानासाठी मलेशियाच्या मॅन वेई चोंग आणि सोह वुई यिक्थिक या जोडीशी भिडणार आहे. अमेरिकेत आयोजित ग्रँड स्टेज टूर सेंट लुईस रॅपिड ब्लिट्स स्पर्धा भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यांनी जिंकली आहे. अमरनाथ यात्रेकरूंची 29वी तुकडी आज जम्मूहून रवाना झाली. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. अग्नी 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.